ವಂದೇ ಗುರುನಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಕುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಹರಿ ಹರಿ ಹರಿ. ಮನೋನಿ ಜ್ಞಾನ ವೈರಾಗ್ಯ ಆಣಿ ಭಜನ ಸ್ವಧರ್ಮ ಕರ್ಮ ಆಣಿ ಸಾಧನ ಕಥಾ ನಿರೂಪಣ ಶ್ರವಣ ಮನನ ನೀತಿ ನ್ಯಾಯ ಮರ್ಯಾದಾ. ಸದ್ಗುರುಂಚಿ ಲಕ್ಷಣ ಸಮರ್ಥ ಸಾಂಗತಾಹೆತ್. ಆಪಣ ಮಾಗಚ್ಯಾ ವೇಳೆಲಾ ಶ್ರವಣ ಪಾಹಿಲೇಲಾ ಹೊತ. ಶ್ರವಣ ಮನನ ಹಾ ಏಕಚ ಶಬ್ದ ಲಿಹಿಲೇಲಾ ಆಹೆ. ಮಾಗಚ್ಯಾ ವೇಳೆಲಾ ಆಪಣ ಪಾಹಿಲೇ ಕೀ ಶ್ರವಣ ಮ್ಹಣಜೆ ಸಾರ ಶ್ರವಣ. ಶ್ರವಣ ಹೆ ಅತಿಶಯ ಮಹತ್ವಾಚಿ ಅಶೀ ಗೋಷ್ಟ. ಪಣ ಸದ್ಗುರುಂಚ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಶ್ರವಣ ಸಾಂಗಿತ್ಲೇಲಾ ಆಹೆ. ಮ್ಹಣಜೆ ಸದ್ಗುರು ಶ್ರವಣ ಘಡವತಾತ್ ಆಣಿ ಸದ್ಗುರು ಶ್ರವಣ ಕರ್ತಾತ್. ಸದ್ಗುರು ಮನನಾಲಾ ಪ್ರವೃತ್ತ ಕರ್ತಾತ್ ಆಣಿ ಸದ್ಗುರು ಮನನಶೀಲ ಅಸ್ತಾತ್. ಸಮರ್ಥನ್ನಿ ಏಕಾ ಠಿಕಾಣಿ ಮನನಶೀಲ ಅಹರ್ನಿಶಿ ಅಸ ಮ್ಹಂಟ್ಲೇಲ ಆಹೆ. ಮನನಶೀಲ ಲೋಕಾನ್ಪಾಶಿ ಅಖಂಡ ದೇವ ಅಹರ್ನಿಶಿ ಪಾಹತಾ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಪೂರ್ವ ಸಂಚಿತಾಸಿ ಜೋಡಾ ನಾಹಿ. ಅಹರ್ನಿಶಿ ಮ್ಹಣಜೆ ರಾತ್ರನ್ ದಿವಸ ತೆ ಮನನಶೀಲ ಅಸ್ತಾತ್. ಶ್ರವಣ ಕರ್ಣ ಆಣಿ ಕರವಣ ಹೆ ದೋನ್ಹೀಹಿ ಮಹತ್ವಾಚಾ ಅಸ್ತ. ಸರ್ವಸಾಧಾರಣಪಣಾನಿ ಸದ್ಗುರು ಪದಾವರ ಪ್ರಾಪ್ತ ಝಾಲೇಲಿ ವ್ಯಕ್ತಿ ಹೀ ಶ್ರವಣ ಕರೆಲ್ ಅಸಾ ಸಮರ್ಥಾನ್ನಾ ಅಪೇಕ್ಷಿತ ಆಹೆ. ತುಮ್ಹೀ ಕುಠಲ್ಯಾಹೀ ಕ್ಷೇತ್ರಾತ್ಲಿ ಮೋಠೀ ವ್ಯಕ್ತಿ ಘ್ಯಾ, ತಿಲಾ ಸಾಂಗಣ್ಯಾಚಿ ಸವಯ ಅಸ್ತೆ ಐಕಣ್ಯಾಚಿ ಸವಯ ನಸ್ತೆ ಅಸಾ ತುಮ್ಚ್ಯಾ ಲಕ್ಷಾತ್ ಯೇಲ್. ಕುಠಲ್ಯಾಹೀ ಎಖಾದ್ಯಾ ಸಂಸ್ಥೆಚಾ ಪ್ರಮುಖ ಘ್ಯಾ, ಕುಠಲಾಹಿ ಎಖಾದಾ ನೇತಾ ಘ್ಯಾ, ಕುಠಲಾಹಿ ಉಚ್ಚ ಪದಸ್ಥ ಘ್ಯಾ, ತ್ಯಾಲಾ ಐಕಣ್ಯಾಚಿ ಸವಯ ನಸ್ತೆ ಸಾಂಗಣ್ಯಾಚಿ ಸವಯ ಅಸ್ತೆ ಅಸ ದಿಸ್ತ. ತೋ ತಸಾ ಪ್ರೊಫೆಷನಲ್ ಹೆಜಾರ್ಡ್ಸ್ ಹೋನ್ ಜಾತೋ ಕಿ ಆಪಣ ಸಾಂಗಾವ ಆಣಿ ಲೋಕಾನಿ ಐಕಾವ. ಲೋಕಾನ್ಕಡೂನ್ ಆಪಲ್ಯಾಲಾ ಕಾಹೀ ಐಕಣ್ಯಾಸಾರಖ ಆಹೆ ಅಸ ತ್ಯಾಲಾ ವಾಟತಚ್ ನಾಹಿ, ಕಾರಣ ತೋ ಮಾರ್ಗದರ್ಶಕ ಅಸ್ತೋ. तो त्या त्या ठिकाणी त्या त्या संस्थेमध्ये मार्गदर्शक म्हणून काम करत असतो. आता त्यांनी ऐकणं अपेक्षित नाहीये असा त्याचा समज असतो. पण सद्गुरू हे श्रवण करतही असतात आणि करवतही असतात असं दिसतं. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये मी असं वाचलंय की कथेकरी कीर्तनकार प्रवचनकार गोंदवल्याला आल्यानंतर महाराज त्यांच्याकडून आवर्जून निरूपण करून घेत असत. ते त्या प्रवचनाला बसायचे, कीर्तनकाराकडून कीर्तन करून घेत असत आणि ते श्रोत्यांमध्ये बसून ऐकत असत. ऐकणं हा मोठा गुण आहे. मी स्वामीजींचंही पाहिलं आहे की स्वामीजींनी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा प्रवचन करायला सुरुवात केली आणि तिथपासून स्वरूपानंदांचा अनुग्रह घेऊन ते स्वामी माधवनाथ झाले, निरनिराळ्या उत्तम सत्वशील अशा प्रवचनकारांना बोलवून जे समाजात मान्य आहेत त्यांच्या घरामध्ये जी त्यांची प्रवचनं चालत असत तिथं ते त्यांच्याकडून श्रवण करत असत. कधीतरी एखाद्या दिवशी कोणाला बोलवून ते तिथं त्यांचं प्रवचन ठेवत असत आणि ऐकायला बसत असत. पुढे त्यांनी स्वतःचा श्रोतृवर्ग निर्माण केला स्वामीजींनी. त्यांना जे शिकवायचं होतं, सांगायचं होतं, ते त्यांनी सांगितलं. म्हणजे हा काळ मी तुम्हाला असं सांगतोय की 1977-78 पासून त्यांनी विशेष करून याला सुरुवात केली. तोपर्यंत त्यांची निरूपणं चाललेली होती. त्यांनी श्रोते घडवले, त्यांच्याकडे श्रवणाचा उपक्रम होता, ते सांगत असत, आधीपासूनच सांगत असत, पण आता त्यांचं काम अधिक फोकस्ड असं झालं. त्यांच्याकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात यायला लागला आणि पुढं 1977-78 पासून 10-12 वर्ष अंदाजे ते निरूपण करत होते. त्या काळात आम्ही त्यांना कोणाकडून श्रवण करताना ऐकलं नाही. अगदी क्वचित कोणीतरी आलं आणि श्रवण केलं. आनंतरावांसारखी व्यक्ती, गणेशशास्त्री शेंड्यांसारखी व्यक्ती, अशा लोकांनी येऊन निरूपणं केलेलीही आहेत, पण आता ते श्रवणाच्या उपक्रमाने श्रोत्यांना घडवत होते. आणि मग घडवलेले जे श्रोते होते त्याच्यातल्या काही जणांचं ते निरूपण ऐकू लागले, ते परत श्रवण करू लागले. आठवतंय त्याच्यात तरुण मुलं होती, त्याच्यात मध्यमवयीन मंडळी होती, साधक होते. त्या साधकाकडून ते श्रवण करू लागले, त्यांना ते संधी द्यायचे. सुरुवातीला छोटी निरूपणं, 10-15 मिनिटाची निरूपणं आणि मग नंतर ते बोलत असत. त्यावर इतर एखादी व्यक्ती निरूपण करत असे, आमच्यातलंच कोणी निरूपण करत असे, ते बसून ऐकत असत आणि मग त्याच्यावर ते परत बोलत देखील असत. ते श्रवण करतही असत आणि जे श्रवण केलं त्याच्यावर ते परत निरूपणही करत असत आणि त्याच्याही पुढे जाऊन. ते ज्ञानेश्वरी सांगत असत. ती ज्ञानेश्वरी सांगणं त्यांचं जसं पॅरालिसिसमुळे बंद झालं तसं आम्हाला 2-3 जणांना त्यांनी त्यांच्या जागी प्रवचनं करायला सांगितली. आणि मग ती प्रवचनं जेव्हा अध्यात्ममंगल धाममध्ये असत तेव्हा ते विचारत असत की काय सांगितलं, मकरंद काय म्हटला, विजय काय म्हटला, डॉक्टर नगरकर काय बोलले, असं ते दुसऱ्याकडून समजून घेत असत. याचा अर्थ ते एक प्रकारे श्रवणच करत असत. आणि नंतर हा उपक्रम त्यांनी माया अपार्टमेंटमध्ये राबवला. आम्हाला काही जणांना दासबोध प्रवचन ते बसलेले असत आणि त्यांच्या पायाशी बसून ते करायला सांगत असत. श्रवणातून म्हणजे त्यांनी घडवलेल्या श्रवणातून श्रोत्यांची जीवनं घडावीत असं त्यांना वाटत असे. बरोबर. आणि श्रोत्यांची जीवनं काय घडलेली आहेत हे त्यांना श्रवण करून समजत असे. कोणी एखादा जर बोललाच नाही तर तो कोणत्या बोधावर आहे हे कळणार कसं? तो काय बोलतो ही एक गोष्ट झाली, तो कशी निरूपण करतो ही एक गोष्ट झाली, त्याचा अभ्यास कसा आहे, त्याचं चिंतन कसं आहे, त्याचं प्रतिपादन कोणत्या पातळीवरून होतं, या सगळ्याचा अंदाज त्यांना येत असे. पण समर्थांनी जोडगोळी श्रवण मनन असा शब्द लिहिलेला आहे. समर्थ एखाद्या ठिकाणी म्हणतात की शुद्ध सार श्रवण शुद्ध प्रत्ययाचे मनन विज्ञानी पावता उन्मन सहजची होते. शुद्ध सार श्रवण याच्याकडून किती झालेलं आहे ते दुसऱ्याचं श्रवण केल्यावर त्यांना कळायचं. शिष्यांच्या ठिकाणी श्रवण किती मुरलेलं आहे ते त्याच्यापासून ऐकल्याखेरीज कसं कळणार. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या समोर जो निरूपण करतो तो वावरत देखील होता. विनोबा एका ठिकाणी असं म्हणतात की श्रवणानंतर मनन पाहिजे आणि मननाची परीक्षा आचरणामधून दिसते. आचरणामधून दिसतं की यांनी काय मनन केलेलं आहे. कारण जर श्रवण घडलं तर मनन याचा अर्थ जे ऐकलेलं आहे त्याच्यावर परत परत विचार करणं, आणि परत परत विचार केल्यानंतर ते आचरणामध्ये उतरणं. जसं शाळेमध्ये सांगितलं की दिवाळी आलेली आहे, प्रदूषण होत आहे, फटाके उडू नका, त्याचा धूर येतो, त्या धुरात अमुक अमुक विषारी द्रव्ये असतात, पर्यावरणाची हानी होते, पक्षी घाबरतात. पूर्वी जेव्हा थोडी लोकसंख्या होती तेव्हा ठीक होतं एक वेळ, पण फार मोठ्या प्रमाणावर जेव्हा लोकसंख्या आहे आणि तिथं फटाके उडत असतील तर काय होईल असं शाळेत शिकवतात. आता मुलांच्या ठिकाणी हे श्रवण, त्याचं मुलांनी काय केलं हे आचरणातून कळणार. जे ऐकलेलं आहे, जे शिकवलेलं आहे, त्याच्यावर जर मुलांनी वारंवार मनन केलं तर ते आचरणात उतरणार ना. आणि कुठलीही गोष्ट तशीच असते. तुम्ही तुमच्या मुलांना एखादी गोष्ट सांगता आणि ती गोष्ट मुलं ऐकत नाहीत असं तुमच्या लक्षात येतं, तेव्हा तुम्ही केवळ सांगण्याचं काम केलं आणि त्यांनी ऐकण्याचं काम केलं पण ते पचवण्याचं काम त्याच्याकडून झालं नाही असा त्याचा अर्थ होतो. समर्थ एका ठिकाणी म्हणतात की पसेवरी धान्य घातिले घाई घाईने जाते ओढिले तेणे पीठ बारीका आले हे तो घडे ना. म्हणून थोडं थोडं धान्य घालावं आणि सावकाश जातं फिरवावं त्यामुळं पीठ बारीक जसं येतं. घासा मागोन घास घेतला अवकाश नाही चावायाला अवघा बोकाणा भरिला पुढे काहीच आहे. जे तोंडात घास घेतलेला आहे तो व्यवस्थित जर चावला नाही, मनन हे त्या विचारांना पचवण्याचं काम, त्याचं चर्वण करण्याचं काम मननाने होतं. म्हणून शिष्य मनन कसा करतो आहे हे शिष्याच्या आचरणावरून समजतं. त्याच्याकरता शिष्याकडून प्रथम ऐकलं तर पाहिजे, म्हणजे तो जे बोलतोय ते आणि तो वागतोय ते याच्यामध्ये किती तफावत आहे हे कळेल. अखंड घडे श्रवण मनन तरीच पाविजे समाधान पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान भरे अंगी असं समर्थ म्हणतात. अखंड म्हणजे सतत श्रवण घडलं पाहिजे आणि तसंच मननही घडलं पाहिजे. नाहीतर ते म्हणतात ना, पुराणातली वांगी पुराणात, असं जसं म्हणतात तसं ते ज्ञानेश्वरीत आहे, ते आमच्या जीवनात उतरण्याची गरज नाही असं जर वाटत असेल तर मग ऐकण्याचा उपयोग तरी काय. म्हणून जीवन तेव्हाच घडतं जेव्हा श्रवण होतं आणि त्या श्रवणाचं मनन भरपूर होतं, तेव्हा श्रवण आणि मनन याच्याही पुढं ती व्यक्ती जाते. म्हणून परमार्थाला प्रत्यक्ष उपयोगाची अंतरंग साधनं म्हणून जी शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत त्याच्यात श्रवण, मनन, निदिध्यासन आणि तत्वम पदार्थ चिंतन ही आत्मज्ञानाला उपयोगी प्रत्यक्ष उपयोगी अंतरंग साधनं अशी सांगितलेली आहेत. म्हणजे याचा प्रत्यक्ष उपयोग होतो. आणि आत्मज्ञानाला उपयोगी अप्रत्यक्ष उपयोगी साधनं जी आहेत त्या साधनामध्ये विवेक, वैराग्य, शमदमादी षटक आणि मुमुक्षत्व असं सांगितलेलं आहे. म्हणजे विवेक हे अप्रत्यक्ष साधन सांगितलेलं आहे, श्रवण हे प्रत्यक्ष साधन सांगितलेलं आहे, मनन हे प्रत्यक्ष साधन सांगितलेलं आहे, प्रत्यक्ष अंतरंग साधन. म्हणून मनन आणि श्रवण आणि मनन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हा एक प्रकारे बहुव्रीही समास आहे श्रवण आणि मनन, कारण श्रवण, मनन, निदिध्यासन, तत्वम पदार्थ चिंतन हे एका पाठोपाठ एक यायलाच पाहिजेत. जर श्रवण असेल आणि मनन असेल तर मननाप्रमाणे करण्याची वृत्तीही निर्माण होते. त्याचा ध्यास लागतो, निदिध्यासन याचा अर्थ. म्हणून श्रवणाच्या वेळेला, पारमार्थिक श्रवणाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर जो विषय मांडायचा आहे त्याचा उपक्रम, उपसंहार मागच्या वेळेला मी म्हटलं तसं, आणि मग परत एकदा सिद्धांताचं प्रतिपादन, आणि तो सिद्धांत साररूप जो आहे तो लक्षात ठेवणं याला श्रवण म्हणतात. भाराभर ऐकणं आणि काहीच नीट लक्षात न येणं याला श्रवण म्हणत नाहीत. श्रवण म्हणजे सार श्रवण. मी मध्ये कुठेतरी वाचत होतो की लहान मुलांकरता सांगितलेलं होतं बर का, म्हणजे माझी अशी कल्पना, पाचवीच्या मुलांना शिकवताना असं सांगितलेलं होतं की एक मनुष्य सकाळी उशिरा उठला, ऐका, त्याला आवरायला उशिरा उठल्यामुळं वेळ लागला, त्याने घाईघाईने आवरायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला दाढी करताना गालाला कापलं, तसंच कसा तरी आवरून तो कामावर जायला निघाला. कामावर जायला निघाला तेव्हा त्याला उशीर झालेला होता, त्यांनी वेगाने गाडी चालवली आणि एका सिग्नलपाशी पोलिसांनी त्याला अडवलं. तो सिग्नल तोडत असताना त्याला अडवलं आणि त्याच्याकडून 500 रुपये दंड घेतला, असं पाचवीच्या मुलांना सांगितलं. तर याच्यावरून तुम्ही काय बोध घ्यायचा? तर कोणी असं म्हटलं की सिग्नल तोडू नये, कोणी असं म्हटलं की फार वेगाने गाडी चालवल्यामुळं त्यांनी सिग्नल तोडला, दंड भरलेला होता ना सगळ्यात शेवटी, काय पैसाच दंड भरलेला होता. कोणी असं म्हटलं की त्याला आवरायला उशीर झाला, पण शिक्षक असं म्हणाले की याच्यात सारं श्रवण असं की त्यांनी वेळेवरी उठायला पाहिजे होतं. हे सारं श्रवण आहे. पुढचं जे घडलं तर परिणाम आहेत. म्हणून तुम्ही ऐकत असता त्या ऐकण्यामध्ये तुम्हाला नेमकं काय ऐकायचं आहे हे समजलं पाहिजे, आणि ते समजल्यानंतर त्याचं मनन केलं पाहिजे. परमार्थामध्ये जसं वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय होणं याला सार श्रवण असं म्हटलेलं आहे, तसं मननाला जे वेदांत वाक्य आहे जीव ब्रह्मैक्य, त्या जीव ब्रह्मैक्य सांगणाऱ्या वेदांत वाक्याच्या बाबत आपण अभेद असणं, म्हणजे आपला जीव म्हणजे आपण आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे, या अभेद निश्चयामध्ये सतत राहणं याला साधक युक्ती असं म्हणतात. म्हणजे तुमच्या घरामध्ये एक अतिशय अडचणीची परिस्थिती, कोणीतरी फार आजारी आहे आणि तो कधी जाईल काय सांगता येत नाही, अशी परिस्थिती इतका सिरियस आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केलेलं जे श्रवण आहे त्याच्यामध्ये जीव आणि ब्रह्म याच्या ऐक्याची अभेद युक्ती तुम्ही साधतच त्या परिस्थितीला तोंड द्यायला पाहिजे. याला साधक युक्ती असं म्हणतात. नाहीतर एखादी परिस्थिती आली की गेला गडबडून, याचा माझ्यावर किती उपकार होता, हा नाही हे मी सहनच करू शकत नाही, तो नसेल तर आता माझं कसं होणार, याला बाधक म्हणतात. म्हणजे जे ऐकलेलं आहे ते ऐकलेलं आचरणात उतरत नाहीये असा त्याचा अर्थ होतो. म्हणून जीव ब्रह्म ऐक्य जे आहे ते आपल्याबाबत अभेद राहण्यासाठी, ज्याला साधक युक्ती म्हणतात, एक मोठं नुकसान झालं. व्यवहार करत असताना मोठं नुकसान झालं तर रात्रंदिवस झोप न लागणं, माझं काय चुकलं, हे सगळं व्यवहारता जरी करणं आवश्यक असलं तरी त्याच्याही बुडात जाऊन, त्याच्याही खोलात जाऊन जीव ब्रह्म ऐक्य असल्यामुळे या सगळ्या घटना देहापर्यंतच मर्यादित आहेत. हे सगळं नुकसान देह मन बुद्धीपर्यंत आहे. देह तर जाणार आहे आणि मी हा परमात्म्याशी मुळातच एकरूप आहे असा अभेद निश्चय कायम ठेवणं याला मनन म्हटलेलं आहे. मी शास्त्राचं सांगतोय. म्हणून हा जो अभेद निश्चय आहे हा अभेद निश्चय कायम राहण्यासाठी साधक युक्ती, ही साधक युक्ती म्हणजे परत श्रवण करणं आहे. तसंच चिंतन करणं आहे. म्हणून श्रवण मनन त्याच्या पाठोपाठ तत्वम पदार्थ चिंतन हाही अंतरंग उपाय सांगितलेला आहे. त्याचं निदिध्यासन करणं, जे ऐकलेलं आहे त्याचं, जे घोळवलेलं आहे त्याचं, अडचणीतच परीक्षा व्हायची. आणि जेव्हा अडचणीची वेळ नाही तेव्हा अनेक वेळेला तसं अनवधानानी किंवा सावध नसताना आपण भेदामध्येच पडतो. स्वामीजींचं असं सांगतात की त्यांच्या बहिणींनी नवीन सोफा घेतलेला होता, ते वर खाली राहायचे, खाली बहीण राहायची, वर स्वामीजी राहायचे. त्यांनी सांगितलं की दादा येऊन जा, सोफा घेतलाय. स्वामीजी गेले दुकानातून, घरी आल्यानंतर वर आवरून प्रवचनाला बसायचं होतं, स्नान करून भोजन करून. तर स्वामीजी असं सांगतात, मी तिथं गेलो आणि इतका उत्तम सोफा हात लावला, बस म्हणाली, मी बसलो आणि तो स्पर्श इतका चांगला होता मी उठलो. हा तो स्पर्श मोहणारा, भुलवणारा. यांनी माझ्या इंद्रियांच्या ठिकाणी सुख निर्माण होतं आणि परमात्म भावनेमध्ये भेद निर्माण होतो, म्हणून भेद निश्चयाला बाधक युक्ती म्हणजे उठणं. रामकृष्णांनी एकदा त्या मथुरबाबूंना सांगितलं आणि किंखापाचे कपडे, गुडगुडी, ती नळी, ती टोपी जरीची, असं सगळं घालून दोन तीन झुरके ओढले आणि मग ती नळी तोडून टाकली, ते कपडे काढले, त्याच्यावर नाचले, फेकून दिले, जेणेकरून आत्मबोधात भेद निर्माण होईल. त्या गोष्टी बाजूला सारणं ही बाधक युक्ती. अशी साधक आणि बाधक युक्ती वेळेवरी अंमलात आणायला सुचणं, याला मनन, मननानी हे जमतं. जर मनन नसेल तर हे जमणार नाही. संसार आहे, संसारामध्ये अडकणं आणि अलिप्तपणाने संसार करणं, अलिप्त भावाने संसार करणं ही साधक युक्ती आहे आणि अडकून संसार करणं ही साधक युक्ती होत नाही. मग अडकत असेल तर त्याच वेळेला सावध होणं आणि बाजूला होणं, भेद निर्माण होतोय म्हटल्यावर, ही बाधक युक्ती आहे. अशा प्रकारे श्रवण आणि मनन हे सद्गुरु करतात आणि करवितात. सद्गुरूंच्या ठिकाणी हा भाव सहजगत्या असतो, असावा असं समर्थ म्हणतात. म्हणून श्रवण, मनन, निदिध्यासन, निदिध्यासन म्हणजे प्रत्यक्ष उपासना, साधक युक्ती झाली आणि बाधक युक्ती झाली, या व्यवहारातल्या युक्ती आहेत. पण जो विषय ऐकलेला आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी, त्याचा प्रत्यय घेण्यासाठी त्याचं निदिध्यासनच पाहिजे. निदिध्यासन बऱ्याच वेळेला ध्यानाला निदिध्यासन म्हटलं जातं. अनुसंधान हे निदिध्यासन आहे. जे ऐकलेलं आहे, जे वारंवार मनात घोळतो आहे, त्यासंबंधी, म्हणजे जीव हा परमात्म स्वरूपच आहे, सोहम अस्मी इति, हंस हंस मी तोच आहे, मी तोच आहे, असं सतत त्या भावामध्ये रमण्याचा प्रयत्न करणं, जपानी असेल, नामानी असेल, विचारांनी असेल, हे जे निदिध्यासन आहे, ते निदिध्यासन म्हणजे आपली अंतःकरण वृत्ती, हे श्रवणाचा जो विषय आहे त्या विषयाशी अगदी एकरूप होऊन राहणं आणि ती एकरूप झाल्यानंतर महावाक्याचं परत परत परिशीलन करत राहणं. म्हणजे तत् याचा अर्थ काय, त्वम याचा अर्थ काय, तत् म्हणजे परमात्मा, अविनाशी, अक्षर, अव्यय. सद्गुरु जेव्हा तो परमात्माच तू आहेस असं म्हणतात, तर त्वम म्हणजे देह मन बुद्धी नाही, देह मन बुद्धीच्या आत असणारी अदृश्य जाणीव शक्ती, अविनाशी, अव्यय, अव्यक्त, ती एकच आहेत, अशा प्रकारे चिंतनामध्ये रमून राहणं, म्हणून हा बहुब्रीही समास आहे. श्रवण मनन याच्यातून या चार गोष्टी घडल्या पाहिजेत, आणि या चार गोष्टी सद्गुरूंच्या ठिकाणी असतात आणि सद्गुरू शिष्यांच्या बाबत ते घडवण्याचा प्रयत्न करतात. जेथे नाही श्रवण मनन तेथे कैसे समाधान, असं एका ठिकाणी समर्थ म्हणतात. मुक्तपणाचे बंधन जडिले पायी, म्हणून जो मी मुक्त झालेलो आहे आता मला श्रवणाची काय गरज आहे असं समजतो, तो मुक्तपणेच बंधनात सापडला आहे असं समर्थ म्हणतात. आता मुक्तपणा त्याच्याबाबत अहंकारात जमा झालेला आहे, आता तो केवळ दुसऱ्यांना ऐकवू इच्छितो आणि ऐकू इच्छित नाही. ही धोकादायक स्थिती आहे. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं कोणत्याही संस्थेत कुठेही जो उच्चपदस्थ असतो तो जेव्हा ऐकून घ्यायला तयार नसतो आणि सांगायला उत्सुक असतो आणि ते परमार्थात देखील समर्थ लागू करतायत. समर्थ असं म्हणतायत की मुक्तपणाचे बंधन जडिले पायी. आपण मुक्त झालेले आहोत, आता आपल्याला ऐकण्याची गरज नाही असा भाव निर्माण होणं हीच अहंता आहे. त्याचा मुक्तपणाच आता त्याला बंधनाला कारण होतोय. म्हणून एका ठिकाणी ते सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे असं म्हणतात. म्हणून हे साधून करता, साधका करता, बद्धा करता, मुमुक्षू करता, सर्वांकरता आवश्यक आहे. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण, श्रवण मनन, जे कथा कीर्तन, सगुण कथा आणि निरूपण, त्याच्या मागे असणारा तत्वबोध, याचं श्रवण मनन निदिध्यासन तत्वम पदार्थ शोधन असा करणारा जो असतो तो सद्गुरू असं समर्थ म्हणतात. नीती न्याय मर्यादा पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति ही शांति ही शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.
परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।